हॅलो पाटील सर बोलताय ना? विचार बोलतोय सर, परांच्या अभिरुची म्हणून म्हटलं तर तशी ब्लॅक संदर्भात भेटलो होतो बा आपण. काय झालं सर, मग डिसिजन फ्लॅटचा आवडला का ना तुम्हाला? हो का? तुम्ही कितीपर्यंत आहे तुमचे? आपल्याकडे 2 BHK ची सर तीच ऑफर आहे ना, 55 लाख ऑल इन्क्लुसिव्ह. हा नाही ना सर, ती ऑफर नाही ना आपल्याकडं, तेवढा डिस्काउंट नाही होऊ शकत. ऑलरेडी कसं आहे सर, 62 लाख क्रॉसिंग आहे. 62 लाखचा आपण ऑफर मध्ये 55 लाख दिलेला आहे आणि कमी लिमिटेड फ्लॅट आहे, फ्लॅट पण जास्त नाहीत ना. सिंगल हो, त्याचे ऍक्च्युअल कसं आहे माहितीये का, स्टँडर्ड कॉस्टिंग 62 लाख आहे, तो आपण 55 मध्ये घेऊ. नाही ना सर, तो नाही ना होती. बार्गेनिंग हा विषय नाही ना सर, बार्गेनिंग नाही करत आपण, म्हणजे जे काय ऑफर येईल ना कंपनीकडनं त्या रेटलाच बुकिंग होतो सर. चालेल सर, ही जी ऑफर आहे ना ही खूप चांगली ऑफर आहे. ही ऑफर गेल्यावर परत तुम्ही म्हणाल त्यावेळेस करायला पाहिजे होता असं नको व्हायला, कारण ही ऑफर परत येणार नाही सर. हो परत तुम्ही म्हणाल की 55 मध्ये देत होते करायला हवा होता असं नको व्हायला. चालेल कळवा मला, ऑफर चांगली आहे, ऑफर सोडू नका. होणार नाही सर, मी तुम्हाला उगत काय कुठले होप्स ठेवण्यात काय प्रॉब्लेम हे नाहीये, कारण ऑलरेडी आपण 55 ने बुकिंग घेतलेलं आहे, त्याच रेटने आपण काय बुकिंग करणार आणि नंतर परत रेट वाढेल एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो. चालेल काय प्रॉब्लेम. हो सर,